सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्रा तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये अँड मॉर्निंग नंबर 1 मध्ये जसं थोडा वेळापूर्वी सांगितलं आज वर्ल्ड म्युझिक डे सुद्धा आहे. योग दिनाचं सेलिब्रेशन सुरू असताना योग आणि म्युझिक दोघांच्याही माध्यमातून आपल्याला पीस ऑफ माइंड, शांतता, आनंद या सगळ्या गोष्टी मिळत असतात. अँड वर्ल्ड म्युझिक डे का सेलिब्रेशन करने के लिए रेड एफएम 93.5 परिवार का एक नया सा हिस्सा, एक गोरा चिट्टा लौंडा सौरभ काकडे आपल्या सोबत आहे. सौरभ, खूप खूप स्वागत आहे मॉर्निंग नंबर 1 मध्ये.
गुड मॉर्निंग रुद्र.
आणि मला सगळ्यात आधी तर लोकांना सांगायला आवडेल, सौरभनी म्युझिक हे लहानपणापासून शिकलेला आहे.
येस.
वेगवेगळी इन्स्ट्रुमेंट त्याला वाजवता येतात.
येस.
तो गाणे कंपोज करतो स्वतः. येस. तो स्वतः गाणे म्हणतो सुद्धा. अजून काय काय करतो?
मी फिल्म मेकिंगचा स्टुडंट आहे आणि साऊंड इंजिनियर पण आहे.
बर, क्या बात है. म्हणजे रेड एफ एम को एक रतन मिल गया है ऐसा हम जरूर कह सकते हैं बाबा.
डेफिनेटली डेफिनेटली.
कुठकुठचे ऑर्गन्स वाजवता येतात?
मी लहानपणापासून पियानो.
ऑर्गन्स म्हणणं चुकीचं आहे.
नाही नाही, इट्स परफेक्ट परफेक्ट.
ओके.
मी लहानपणापासून पियानो प्ले करतो आणि दुसरीत असताना मला पियानो शिकवला आहे अर्ल डिसोझा यांनी.
बर.
अर्ल डिसोझा ही रेनाऊन बॉलिवूडची व्यक्ती आहे की ज्यांनी खूप सारे रॅप म्हटलेले आहे, प्रीतम बरोबर, शंकरेशन लॉय बरोबर, नानाची टांग, गोलमाल वगैरे, हे गाणे त्यांचे आहे. तर त्यांनी मला लहानपणापासून शिकवलं आहे आणि मला शिकून आता 15 वर्ष होतील.
आणि खूप मोठ्या इन्स्टिट्यूट मधून तू तुझा कोर्स कम्प्लीट केलेला आहे.
येस, मी सुभाष घाईंचा स्टुडंट होतो आणि तिथे मी एम बी ए आणि फिल्म मेकिंग दोन्ही केलं आहे.
क्या बात आहे, ग्रेट. सो रेड एफ एम 93.5 ला मिळालेलं रतन असं मी का मघाशी तुम्हाला म्हटलो हे तुम्हाला कळालं असेल. बाय द वे, सौरभनी आणि मी मिळून एक फार सुंदर सुंदर म्हणजे ते आपल्या दृष्टीने सुंदर होतं. लेट्स सी लोकांना काय
वाटतं. येस,
ते काहीतरी असं आम्ही एक काहीतरी बनवलेलं आहे. तुम्हाला चांगलं आठवत असेल शिक्काची ऍक्टिव्हिटी रिसेंटली मागल्या महिन्यात आपण संपवलेली आहे. त्या ऍक्टिव्हिटीवर बेस्ड एक सुंदरस गाणं ज्याचं लेखाण मी केलं होतं आणि ज्याला फार सुंदर संगीतबद्ध केलेलं आहे सौरभनी. सो गाणं थोडी देर में सुनाएंगे.
येस, डेफिनेटली.
सो सुनने के लिए स्टे ट्यून सुपर हिट्स 93.5 रेड एफएम.
बजाते रहो.
क्या बात, सुरीला बजाते रहो.